आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. देशाक आत्मनिर्भर करपाचो मार्ग फक्त स्वदेशी उत्पादनां विकत घेवपा वरवीं आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परतून सांगलें. ते काल आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींत उलयताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्लीन दीनदयाल उपाध्याय मार्गार नव्या प्रदेश भाजप कार्यालयाचे उक्तावण करतले. बिहाराक आज 7 नव्या रेल्वेची भेट मेळटली. तातूंत 3 अमृत भारत एक्सप्रेस गाडयांचो आसपाव आसा. वेंचणूक आयोगान बिहार विधानसभा वेंचणुकोन वेगवेगळ्या राज्यांतल्या 8 विधानसभा मतदारसंघांतल्या पोटवेंचणुकां खातीर केंद्रीय निरीक्षकांच्या नियुक्तीची घोषणा केल्या. आशिया कप T20 क्रिकेट सर्तीन भारतान पाकिस्तानाक 5 विकेटींनी हारोवन वस्तादपण जोडले. आशिया कप क्रिकेट सर्तीन वस्तादपण जोडिल्ले खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय पंगडाक परबी भेटयल्या. आता पुराय खबरो. देशाक आत्मनिर्भर करपाचो मार्ग फक्त स्वदेशी उत्पादनां विकत घेवपा वरवीं आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परतून सांगले. ते काल आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींत उलयताले. प्रधानमंत्र्यांनी येता ते सण स्वदेशी उत्पादनांनी मनोवपाचे आनी व्होकल फॉर लोकल हो आपलो मंत्र करपाचे आवाहन लोकांक केले. तांणी नागरिकांक देशांत तयार जाल्ली उत्पादनां विकती घेवपाचो संकल्प करपाचे आवाहन केले. सणासुदीच्या काळात नितळसाण फक्त घरापुरती मर्यादित आसपाक जायना, तर रस्त्यांचेर, शेजरा बाजारांत, गावांनी पात्रूंक जाय हाचेर मोदी हांणी भर दिलो. 2 ऑक्टोबराक मनोवपा आशिल्ल्या गांधी जयंतीचो उल्लेख करून प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले, महात्मा गांधी सदांच स्वदेशी आपणावपाचेर भर दिताले आनी तातूंत खादी सगळ्यांत म्हत्वाची आशिल्ली. फाटल्या 11 वर्सांत देशाचे खादी विशींचे आकर्षण खूप वाडलां अशें तांणी म्हळें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्लीन दीनदयाल उपाध्याय मार्गाचेर नव्या प्रदेश भाजप कार्यालयाचे उक्तावण करतले. नवरात्र उत्सवा वेळार हे उक्तावण जाता. दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव हांणी काल राष्ट्रीय राजधानीत पत्रकार परिषदेंत ही माहिती दिली. नवे कार्यालय फक्त कार्यस्थळ न्हय, तर कार्यकर्त्यां मदीं पक्षाची संस्कृताय आनी भावना जोपासपाची म्हत्वाची सुवात अशें तांणी सांगले. उक्तावण सुवाळ्या वेळार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता, वरिष्ठ फुडारी, खासदार, आमदार, नगरसेवक, केंद्रीय मंत्री आनी हजारांनी पक्ष कार्यकर्ते हाजीर आसतले. बिहाराक आज 7 नव्या रेल्वेची भेट मेळटली. तातूंत 3 अमृत भारत एक्सप्रेस गाडयांचो आसपाव आसा. हातूंतल्यान पाटणाक 4 प्रवासी गाडयो मेळटल्यो, जाका लागून लागसारच्या वाठारांनी रावपी प्रवाशांचे प्रवास सोपे जातले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आनी उपमुखेलमंत्री सम्राट चौधरी पाटणा जंक्शना वयल्यान बिहाराक ह्यो गाडयो समर्पीत करतले. रेल्वे मंत्री नवी दिल्लीच्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं कार्यावळींत वांटेकार जातले, जाल्यार उपमुखेलमंत्री सम्राट चौधरी पाटणा जंक्शना वयल्यान गाडयांक 5 बावटो दाखयतले. दिवाळी आनी छठ आदी बिहारांतल्या लोकां खातीर ही एक व्हड भेट थारतली. वर्ल्ड फूड इंडिया 2025 काल नवी दिल्लीन 1,00,000 कोटी रुपया परस चड गुंतवणूक बांदिलकी सयत समारोप जालो. 4 दिसांच्या ह्या कार्यावळीन 26 नामनेचे देशांतर्गत आंतरराष्ट्रीय कंपनींनी समजिकायेच्या कबलातींचेर सयो केल्यो. अन्न प्रक्रिया उद्देग मंत्रालयान एका निवेदनान म्हळा, ह्या करारा वरवीं 64,000 वयर लोकांक थेट रोजगार मेळटलो आनी 10,00,000 परस चड व्यक्ती खातीर अप्रत्यक्ष संदी निर्माण जातल्यो अशी अपेक्षा आसा. मंत्रालयान अधोरेखित केले की ह्या गुंतवणुकीक देशव्यापी स्वरूप आसा. तातूंत जायती राज्यां आनी दुग्धजन्य पदार्थ, मांस आनी पोल्ट्री, पॅकेज्ड खाणां, आल्कोहोलयुक्त आनी आल्कोहोल रहीत पेयां, मसालो, मिठाई, खाद्यतेलां, फळां आनी भाजीपालो आनी खावपाक तयार आशिल्लीं उत्पादनां अशा वेगवेगळ्या विभागांचो आसपाव जाता अशें मंत्रालयान सांगलें. राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आनी सुविधा भागीदार आशिल्ल्या इन्वेस्ट इंडियान ह्या कराराचेर स्वाक्षरी करपा खातीर मंत्रालयाक सहाय्य केल्लें. फुडल्या वर्सा 31 मार्च मेरेन 10व्या विचारसरणीचो अतिरेक देशांतल्यान पुरायपणान सोंपतलो अशें घर मंत्री अमित शाह हांणी सांगलां. ते काल नवी दिल्लीन जाल्ल्या नक्सलमुक्त भारत कार्यावळीच्या समारोप सत्रांत उलयताले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्री के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन GST.
वेचणूक आयोगान बिहार विधानसभा वेचणूको आनी वेगवेगळ्या राज्यांतल्या 8 विधानसभा मतदारसंघांतल्या पोटवेचणुका खातीर केंद्रीय निरीक्षकांच्या नियुक्तीची घोषणा केल्या. तातूंत जनरल पुलीस आनी खर्च निरीक्षक आसतले. स्वतंत्र निष्पक्ष आनी पारदर्शक वेचणूक सुनिश्चित करपा खातीर 320 IAS आनी 60 IPS अधिकारी सयत वट्ट 470 अधिकारी केंद्रीय निरीक्षक म्हण तैनात करतले. ते प्रत्येक मतदारसंघांतल्या वेचणुकेचे प्रक्रियेचे निरीक्षण करतले, सुधारणा करपाचे वाठार सोदून काढतले आनी कृती करपा सारखी शिफारशी करतले. विदर्भातले चंद्रपूर आनी गडचिरोली असे दोन जिल्हे उद्देगीक केंद्र विकसित करतात असे महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी सांगला. या दोन जिल्ह्यांनी 1.5 लाख लोकांक रोजगार मेळटलो असो अदमास आसा. मुखेलमंत्र्यान काल चंद्रपुरान जिल्हा खनिज फाउंडेशनान तयार केली कॉफी टेबल पुस्तिकेचे प्रकाशन करताना हे विधान केले. उद्देगीक केंद्रांच्या उदरगतीन पर्यावरणाच्या उस्काचो विचार सुरू आसा असे फडणवीस हांणी म्हळे. कुशळताय उदरगत आनी रोजगाराचो उल्लेख करून मुखेलमंत्र्यांनी थळाव्या लोकांक 100% रोजगार सुनिश्चित करपा खातीर एक प्रणाली विकसित करतले असे सांगले. उद्देगीकरणा बरोबरूच चंद्रपूर जिल्ह्यात पर्यावरण संरक्षणाचो संदेश दिवपाक जाय. चंद्रपूर आनी गडचिरोली जिल्हे उद्देगीक आकर्षण उदयाक येतात. हे उद्देगीक उदरगतीक लागून समृद्ध अर्थव्यवस्थेक चालना मेळटली. करूरांत रॅलीन चालल्या चिड्डाचिड्डीच्या दुखद घडणुकेची चौकशी करपा खातीर तामिळनाडू सरकारान उच्च न्यायालयाच्यो आदल्यो न्यायाधीश अरुणा जगदीसन हांच्या फुडारपणा खाला एक वांगड्याचो चौकशी आयोग स्थापन केला. या रॅलीन 40 जणांक मरण आयल्यान 80 वयर लोक जखमी जाले. शेनवारा अभिनेतो ते राजकारणी जाल्लो आनी टीव्हीकेचो संस्थापक विजयाक येवकार दिवपा खातीर जाल्ल्या व्हड मेळाव्यात ही घडणूक घडली. न्यायमूर्ती जगदीसन हांणी काल सांजवेळा घडणुकेच्या तळार भेट देऊन चौकशी सुरू केली. एका संबंधित घडामोडीन तामिळनाडूचे अतिरिक्त पुलीस महासंचालक कायदो आनी सुव्यवस्था डेव्हिडसन देवसिवरत्नम हांणी या सुवातेक भेट दिली. उपरांत प्रसार माध्यमाकडे उलयतना तांणी सांगले, गर्देन अभिनेतो विजयाच्या गाडीकडे धाव घेतिल्ल्यान ही चेंगराचेंगरी झाली असे स्पष्ट केले आनी कार्यावळीन कळाव झालो तरी सुरक्षा मळार कसलीच चूक जावना असे सांगले. हे घडणुके संबंधी टीव्हीकेचे सरचिटणीस एन आनंद आनी हेर 4 जाणांचेर वेगवेगळ्या कलमा खाला गुन्यांव दाखल केल्यात. आज महासप्तमी नवरात्रांचो 7वो दीस. या दिसा दुर्गा पुजेची सुरवात जाता. सप्तमीचो एक महत्वाचो विधी म्हळ्यार कालाबाऊ वा नवपत्रिका स्नान. हाका दुर्गा पुजेच्या उत्सवान खाशेले म्हत्व आसा. भारतीय हवामान खात्यान आज सौराष्ट्र, कच्छ, गुजरात, कोकण, गोंय आनी मध्य महाराष्ट्रान दाट उटंगाराचो अदमास उक्तायला. तशेंच फुडल्या 2-3 दिसांत अंदमान आनी निकोबार जुवेंत, छत्तीसगड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा ह्या वाठारांनी हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. आशिया कप T20 क्रिकेट सर्तीन भारतान पाकिस्तानाक 5 विकेटींनी हारोवन वस्तादपण जोडले. भारतान 9 खेप वस्तादपण जोडले. पाकिस्तानान दिल्ल्या 147 धावण्यांच्या लक्ष्याक जाप दितना भारतान फक्त 20 धावण्यांचे 3 विकेटी वगडायल्यो. उपरांत तिलक वर्मान, संजू सॅमसनान हांच्या भागीदारीन भारतीय धाव सावारलो. तिलक वर्मान नाबाद 69 धावण्यांच्यो आकर्षक अर्धशेकडो केलो. शिवम दुबेन 33 आनी संजू सॅमसनान 24 धावण्यो केल्यो. आशिया कप क्रिकेट सर्तीन जैत मेळिल्ल्या खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय पंगडाक परबी दिल्या. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. देशाक आत्मनिर्भर करपाचो मार्ग फक्त स्वदेशी उत्पादनां विकत घेवपा वरवीं आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परतून सांगले. ते काल आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींत उलयताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्लीन दीनदयाल उपाध्याय मार्गाचे नव्या प्रदेश भाजप कार्यालयाचे उक्तावण करतले. बिहाराक आज 7 नव्या रेल्वेची भेट मेळटली. तातूंत 3 अमृत भारत एक्सप्रेस गाडयांचो आस्पाव आसा. वेचणूक आयोगान बिहार विधानसभा वेचणुकोन वेगवेगळ्या राज्यांतल्या 8 विधानसभा मतदारसंघांतल्या पोटवेचणुका खातीर केंद्रीय निरीक्षकांच्या नियुक्तीची घोषणा केल्या. आशिया कप T20 क्रिकेट सर्तीन भारतान पाकिस्तानाक 5 विकेटींनी हारोवन वस्तादपण जोडले. आशिया कप क्रिकेट सर्तीन जैत मेळिल्ल्या खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय पंगडाक परबी दिल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.